आकाशवाणी मुंबई। राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी, बहुमत चाचणी येत्या बुधवारी। आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड, येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तेलंगणातल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा प्रारंभ। अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी। आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नईत झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा लखनौ सुपर जायंट्सवर 5 गडी राखून विजय। तामिळनाडूमध्ये TVK अर्थात तमिळगा वेत्री कळघम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी आज सकाळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। विजय यांच्याबरोबर अन्य 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली। 234 सदस्यांच्या सभागृहात विजय यांनी काँग्रेस, CPI, CPIM, VCK आणि IUML यांच्या सदस्यांसह 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे। लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवर या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते। राजकीय क्षेत्रातल्या पदार्पणातच मुख्यमंत्री पदाला गवसणी घातल्याबद्दल विजय यांचं विविध नेत्यांकडून अभिनंदन केलं जात आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी विजय यांना शुभेच्छा दिल्या आहेत। श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनीही विजय यांचं अभिनंदन केलं आहे। TVK येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे। आसाममध्ये भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड झाली आहे। आसाम भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक गुवाहाटी इथं झाली। नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या मंगळवारी होणार आहे। पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी एन रंगास्वामी यांची नेमणूक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे। येत्या 13 तारखेला त्यांचा शपथविधी होईल। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज हैदराबाद इथं तेलंगणातल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली। यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यामध्ये हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरच्या गुडुबेलूर मेहबूबनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 167 चौपदरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे। पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित केलेल्या वरंगळ इथल्या पीएम मित्र पार्कचं आणि सिंधू रुग्णालयाचाही यात समावेश आहे। या प्रकल्पांमुळे राज्यातलं दळणवळण संपर्क अधिक मजबूत होऊन मालवाहतूक सुलभ होणार आहे। या विकासकामांच्या माध्यमातून रोजगारही निर्माण होणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं।
आज जिन प्रोजेक्ट्स का शिलान्यास और लोकार्पण हुआ है, इससे जहां हजारों हजार नए रोजगार बनेंगे और तेलंगाना की कनेक्टिविटी भी सशक्त होगी, मैं तेलंगाना की जनता को इन प्रोजेक्ट्स के लिए बहुत बहुत बधाई देता हूं।
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यावेळी म्हणाले की हा केंद्र सरकारचा एक कार्यक्रम नाही, तर तेलंगणा राज्याला पुढे नेणारा हा विकास उत्सव आहे। देशाला 2047 पर्यंत 30 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा संकल्प प्रधानमंत्र्यांनी सोडला असून यात तेलंगणा 10% वाटा देणार असल्याचंही त्यांनी व्यक्त केलं। बंगळुरु इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सहभाग घेतला। यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमध्ये नव्यानं बांधलेल्या ध्यान मंदिराचं उद्घाटनही त्यांनी केलं। पर्यावरण संवर्धन, युवा सक्षमीकरण, आंतरिक कल्याणाच्या माध्यमातून एक विकसित भारत घडवण्याचं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं।
विकसित भारत का निर्माण ऐसे युवाओं से ही होगा, जो युवा मानसिक रूप से शांत हो, जो सामाजिक रूप से जिम्मेदार हो और जो समाज के प्रति संवेदनशील हो। इसलिए स्पिरिचुअल वेलबींग, मेंटल हेल्थ, योग, मेडिटेशन, इस पर काम करने वाली आपकी ये महत्वपूर्ण गतिविधि, इन सब की भूमिका बहुत बहुत अहम है।
नौदलाच्या पश्चिम कमांडचे ध्वजाधिकारी म्हणून व्हाईस अॅडमिरल संजय वात्सायन यांची नियुक्ती करण्यात आली आहे। वात्सायन सध्या नौदल उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत। तोफखाना आणि क्षेपणास्त्र प्रणालीमधले तज्ज्ञ असलेले वात्सायन 1 जानेवारी 1988 रोजी भारतीय नौदलात दाखल झाले। त्यांनी 30 वर्षांपेक्षा जास्त काळ विविध पदांवर काम केलं असून अनेक आघाडीच्या युद्धनौकांवर सेवा बजावली आहे। त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना 2021 अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची आज नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली। यावेळी रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधली खाती, खरात यांच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व या आणि इतर मुद्द्यांवर विशेष तपास पथकानं चौकशी केली। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं 5 गडी राखून विजय मिळवला। चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला। लखनौ सुपर जायंट्सनं निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 203 धावा केल्या। चेन्नई सुपर किंग्जनं ही धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात सामन्यातले 4 चेंडू बाकी असताना पार केले। या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना छत्तीसगडमध्ये रायपूर इथं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सुरू आहे। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे। शेवटची बातमी हाती आली तेव्हा मुंबई इंडियन्सच्या 7 षटकात 3 बाद 57 धावा झाल्या होत्या। विदर्भाला शेतकरी आत्महत्यामुक्त करण्यासाठी तसंच तिथल्या गावांना जलसमृद्ध करण्यासाठी जलसंधारण ही जनचळवळ बनणं महत्वाचं आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे। ते आज नागपुरात वार्ताहर परिषदेत बोलत होते। विदर्भात जलसंधारणाचे काम करणाऱ्या पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी प्रसंगी नागपूरमध्ये 17 आणि 18 मे रोजी जलसंवाद आणि जलक्रांती परिषदेचं आयोजन केलं आहे। याबाबतची माहिती गडकरी यांनी यावेळी दिली। देशभरात जर उष्णतेची लाट किंवा पूरस्थिती उद्भवली तर त्याला तोंड देण्याकरता विविध केंद्रीय सरकारी यंत्रणांच्या असलेल्या सज्जतेबाबत आढावा घेण्याकरता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेतली। कोणतीही मनुष्यहानी होऊ नये तसंच मालमत्तेचं कमीत कमी नुकसान व्हावं याकरता पूर्वसूचना देणाऱ्या यंत्रणांची तयारी, विविध यंत्रणांमध्ये असलेला समन्वय, संसाधनांची उपलब्धता याविषयी त्यांनी या बैठकीत आढावा घेतला। देशभरातल्या पूर नियंत्रणासाठीच्या दूरगामी उपायांचा तसंच महत्वाच्या पायाभूत प्रकल्पांचं पुरापासून संरक्षण करण्यासाठीच्या उपायांचाही आढावा त्यांनी या बैठकीत घेतला। उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला। यामध्ये भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष भूपेन चौधरी आणि भाजपा नेते मनोज पांडे यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यात आला। राज्यमंत्री अजित पाल सिंग आणि सोमेंद्र तोमर यांना बढती देऊन स्वतंत्र कार्यभार सोपवण्यात आला तर कृष्णा पासवान, सुरेंद्र दिलेर, हंसराज विश्वकर्मा आणि कैलाश राजपूत यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला। पंजाबचे उद्योगमंत्री संजीव अरोरा यांना आज 100 कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गुरुग्राम इथल्या विशेष न्यायालयानं 1 आठवड्याची ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाची कोठडी दिली। अरोरा यांच्या विरोधातले आरोप गंभीर स्वरूपाचे असून पैशाच्या व्यवहारांचा छडा लावण्यासाठी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचं ईडीनं म्हटलं आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी, बहुमत चाचणी येत्या बुधवारी। आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड, येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तेलंगणातल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा प्रारंभ। अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नईत झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा लखनौ सुपर जायंट्सवर 5 गडी राखून विजय। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।